नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. मराठी व्याकरणातील वचन हा घटक आपण अभ्यासणार आहोत. वचन म्हणजे काय? वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ घर, घरे, आंबा, आंबे, घोडा, घोडे इत्यादी. वचनाचे दोन प्रकार पडतात, एक वचन आणि दुसरं म्हणजे अनेक वचन. एक वचन म्हणजे काय? नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात. म्हणजेच एक जर वस्तू असेल तर त्याला एक वचन म्हणतात. उदाहरणार्थ आंबा, चिमणी, झाड, मुलगा इत्यादी. अनेक वचन म्हणजे काय? तर नामावरून अनेकांचा बोध झाल्यास त्याला अनेक वचन म्हणतात. म्हणजेच एकापेक्षा जास्त वस्तू असल्यास, जास्त संख्या असल्यास त्याला काय म्हणतात? अनेक वचन. उदाहरणार्थ कुत्रे, घोडे, पुस्तके, आंबे, नद्या इत्यादी. तर मुलांना व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्याची टेस्टसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. Thank you.